स्तोत्र संहिता अध्याय 15। हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो, तो जो आपल्या जिभेने चुगली करत नाही किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही, अधमाचा तिरस्कार करतो, परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन आपले अहित झाले तरी मागे हटत नाही, जेव्हा तो पैसा उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाज घेत नाही, तो जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही।